रसिको हो नमस्कार. SBC 3 युनिसेफ आणि स्वरनंत रेडिओ 90.4 FM यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आजच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत बाल विवाह यावरची विशेष माहिती.
खरं तर लग्न ही जरी वैयक्तिक गोष्ट असली तरी भारतामध्ये कायद्याने त्यासाठी काही वयाची बंधनं आहेत. मुलींच्या विवाहासाठी सध्या किमान 18 वर्ष वयाची अट आहे. मात्र आपल्याकडे बालविवाहाची कुप्रथा आजही कायम आहे. वयामध्ये आलेल्या मुलीचा लवकर विवाह केल्यास समाजातील वाईट नजरांपासून तिला संरक्षण मिळते आणि मुलीच्या जबाबदारीतून पालकांना मोकळे होता येते असा समज आहे. बालविवाहांचे वाढते प्रमाण पाहता बालविवाह म्हणजे काय, बालविवाहाचे कारण काय, बालविवाह केल्यास काय शिक्षा होते, याच विषयी आज आपण पुढील काही वेळात जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ऐश्वर्या. बालविवाह म्हणजे काय? कायद्याप्रमाणे 18 वर्षांहून लहान मुलगी आणि 21 वर्षांहून कमी वयाचा मुलगा कायदेशीर विवाहासाठी योग्य नाही. वर किंवा वधू यांच्यातील एक जरी अल्पवयीन असेल तरी तो बालविवाह ठरतो. असा विवाह करणारी संज्ञान व्यक्ती, लग्न ठरवणारे, पार पाडणारे, हजर असलेले सर्व या कायद्यानुसार गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला जातो. बालविवाह प्रकरणात दोषी ठरल्यास न्यायालयाकडून या आरोपीस जास्तीत जास्त 2 वर्षांची शिक्षा किंवा 1,00,000 रुपये दंडाची तरतूद आहे. बालविवाह होण्यामागील कारणे काय? वयाने पात्र होण्यापूर्वीच विवाह होण्याची कारणे वेगवेगळी आहेत. मुलींना समाजात एक ओझे मानले जाते, त्यामुळे तिचे लग्न लवकरात लवकर केले जाण्याची वृत्ती समाजात आहे. बालविवाहाचे समर्थन करताना मुलीचे पालक असे म्हणतात की लहान वयात जर मुलांचा विवाह करून दिला तर हुंडा कमी द्यावा लागतो. पण ते हे विसरून जातात की कायद्याने हुंडा देणं आणि घेणं गुन्हा आहे. दुसरं म्हणजे महाराष्ट्रात अनेक जण रोजगाराच्या शोधात स्थलांतर करतात. कुटुंब आणि वयात आलेल्या मुलीला घरी सोडून जावं लागतं. अशा कुटुंबामध्ये मुलगी वयात आली की लगेचच तिचा विवाह केला जातो. याशिवाय शिक्षणाचा अभाव, बालविवाहाच्या दुष्परिणामाविषयी जागृतीचा अभाव ही देखील बालविवाह सुरू असण्याची कारण आहेत. किमान वयाचा कायद्याचा इतिहास काय? बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत मुला मुलींचे लग्नाचे किमान वय निश्चित करण्यात आले आहे. तेव्हापासून या वयाखालील विवाह बेकायदेशीर मानला जात असून शिक्षेसह दंडाची तरतूद आहे. भारतात शारदा कायद्यामुळे बालविवाह प्रतिबंधक कायद्याचा पाया रचला गेला आणि त्याची सुरुवात रायसाहेब हरबिलास शारदा यांनी केली. स्वातंत्र्यापूर्वी मुलींचे लग्नाचे वय 12 वर्ष होते. परंतु 1927 मध्ये रायसाहेब हरबिलास शारदा यांनी बालविवाह रोखण्यासाठी एक विधेयक आणले आणि त्यात मुलांसाठी किमान वय 18 वर्ष आणि मुलींसाठी 14 वर्ष करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि हा कायदा 1929 साली करण्यात आला. या कायद्याला शारदा कायदा म्हणतात. त्यानंतर या कायद्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या. स्वातंत्र्यानंतर मुलींच्या किमान वयात शेवटचा बदल 1978 मध्ये करण्यात आला होता. त्यानुसार शारदा कायदा 1929 मध्ये बदल करून मुलींचे किमान वय 14 वरून 18 वर्ष करण्यात आलं होतं. मात्र यावेळेपर्यंत याकडे विशेष लक्ष दिले गेले नाही किंवा अधिक शिक्षेची तरतूदही करण्यात आली नाही. त्यानंतर 2006 मध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा आला. या कायद्यात बालविवाह करणाऱ्यांवर शिक्षेची तरतूदही करण्यात आली होती. सध्याच्या कायद्यात 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 1,00,000 रुपये दंडाची तरतूद आहे. देशातील बालविवाह स्थिती. राज्यात दरवर्षी किमान 1,00,000 अधिक बालविवाह होतात. वर्ष 2013 ते 2017 या कालावधीत देशभरात बालविवाहाची 1,500 अधिक प्रकरणे उघड झाली असल्याची माहिती स्मृती इराणी यांनी राज्यसभेत दिली होती. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अहवालानुसार भारतात 2015-16 बालविवाहाचं प्रमाण 27% होतं. हेच प्रमाण 2019-20 मध्ये कमी होऊन 23% झालं आहे. मात्र असं असलं तरी भारतात दरवर्षी 18 वर्षांहून कमी वय असताना विवाह करणाऱ्या मुलींचा आकडा 15,00,000 इतका असल्याचा दावा युनिसेफने केलाय. दरम्यान काही प्रकरणात विवाह रोखल्यानंतर पुन्हा अल्पवयीन मुलीचा विवाह करून दिला जातो असे लक्षात आले. याबाबतचा अहवाल देण्याची जबाबदारी बाल संरक्षण अधिकाऱ्यांची असते. याबाबत पाठपुरावा केला जातो का याची माहितीही मिळत नाही. बालविवाह रोखण्यात तसेच कारवाई आणि जनजागृती महिला आणि बालविकास विभागासह विविध यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत. बालविवाह का करू नये? बालविवाह हा मुलाच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. बालविवाह झालेल्या मुलींचा शारीरिक विकास पुरेसा झालेला नसतो. अशा स्थितीत 18 वर्ष गाठण्याच्या आतच गर्भधारणा झाली तर बाळाच्या पोषणासाठी अजिबातच सक्षम नसलेले शरीर, मन, घरातल्या कामाचे ओझे आणि त्यातच अपुरे पोषण या साऱ्यांचे वाईट परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर झाल्याखेरीज राहत नाहीत. लहान वयात लग्न झाल्यामुळे आपल्या लैंगिकतेविषयी पुरेसे ज्ञान या मुलींना नसते. कुटुंब नियोजन, गर्भधारणा आणि गर्भारपणात घ्यायची काळजी हे तर फारसे दूरचे विषय असतात. विवाहानंतर 1 वर्षातच संबंधित अल्पवयीन मुलीवर बाळंतपण लादलं जातं. अनेकदा या बाळंतपणात माता व बालकाचा मृत्यू होण्याचं प्रमाणही वाढलं. पालकांचं समुपदेशन करणं गरजेचं. कारवाई, जनजागृती आणि समुपदेशन आदी उपाययोजनांचा प्रभावी वापर झाल्यास बालविवाह रोखता येणं शक्य होईल. मुंबई, पुणे या शहरात बालविवाहांचे प्रमाण कमी आहे. कष्टकरी वर्गात बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा, विदर्भात बालविवाहांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. जनजागृती मोहिमेबरोबरच पालकांचे समुपदेशन करण्याची गरज आहे. बालविवाह केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते याची माहिती देणेही गरजेचं आहे. बालविवाह रोखण्यासाठी समुपदेशन, जनजागृतीसह आणि कायद्याचा धाक दाखवण्याचीही गरज आहे. तक्रार कुठे करायची? बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाईचे अधिकार पोलिसांना आहेत. एखाद्याने बालविवाहाबाबतची तक्रार दिल्यानंतर पोलीस कारवाई करतात. कोठे बालविवाह होत आहे असं तुमच्या निदर्शनास येत असल्यास तुम्ही बालविवाहांची माहिती 1098 या क्रमांकावर चाइल्ड लाईन ला फोन करून कळवू शकता.
आणि 10,500 याच्यामध्ये 2,500 असे बालविवाह आहेत की त्याच्यामध्ये त्या मुलींची डिलिव्हरी झाली आणि अशा पद्धतीचे म्हणजे डिलिव्हरी झाली म्हणजे तो पोक्सो लागू होतो. म्हणजे बालविवाह 10,500 आणि परत डिलिव्हरी हा सर्वात मोठा गुन्हा पण असा आहे. परिस्थिती पण तशी आहे आणि मग आपण सर्व यंत्रणा आहोत किंवा आपण समाज म्हणून आहे, आपण पालक म्हणून आहोत, तर आपण ह्याच्याकडे त्या दृष्टीनं बघायला पाहिजे. त्या पद्धतीचं आपण लक्ष नाही किंवा ते आपल्याला लक्षात येतं. एकंदरीत परत असं होतं की आपण सांगतो की ग्रामीण भागामध्ये अशिक्षितपणा आहे, नंतर जे मजुरीला स्थलांतर करतात त्यांच्याकडे लक्ष नाही किंवा त्या भागामध्ये त्यांचे निर्णय घेतात त्याच्यावरती लक्ष नाही, किंवा जे मुलं मुली आपला जोडीदार निवडण्याची त्यांना सवलत आहे आपल्या समाजामध्ये, त्या सवलतीचा गैरफायदा घेऊन ते आपलं वय काय आहे हे लक्षात न घेता फक्त जोडीदाराबरोबरती लग्न करणं हे एकमेव उद्देश त्यांच्या समोर आहे. आणि परत आपण बघितलं तर बालविवाह एवढे होतात म्हणजे शिक्षणाकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे म्हणजे त्यांच्या करिअरकडे दुर्लक्ष, म्हणजे आपल्याला जे काय करायचं आहे किंवा आपल्या समाजासाठी आपल्या कुटुंबासाठी शिक्षण घेऊन करायचं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आणि ही सगळी मोठी समस्या आहे की बालविवाह ही सर्वात मोठी समस्या आहे. आणि मग ह्या समस्येवरती उत्तर देण्यासाठी किंवा हे सोल्युशन काढण्यासाठी किंवा असं होऊ नये म्हणून आपण सर्व मोठी माणसं विचार करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. तर मुळातच आपण सर्व घडतं आहे पण हे प्रश्न काय आहेत, असं का होतं ह्याच्यावर सांगोपन चर्चा होताना दिसत नाही किंवा कुजबूज होती. आणि समजा बालविवाह होत असेल तर ते लपवून ठेवलं जातं किंवा बालविवाह झाला असेल तर ते कुणी निदर्शनास आणून देत नाही, आपल्याला काय करायचं आहे मग ते गुप्त ठेवलं जातं, मग सांगू नका कुणी कुणाला, मग ते त्यांच्या ती लग्न करून जातात. आणि हे केल्यानंतर मग तो डाटा जॉब गोळा होतो आरोग्य विभागाकडे, त्याच्यामध्ये डाटा जॉब रिपोर्टिंग होतं, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची दिशाभूल करण्याचा प्रस्ताव होतो किंवा दिसतं आपल्याला. म्हणजे त्यामुळे एकंदरीत काय होतं की आपल्या समाजाचं नुकसान होतं, नवीन पिढीचं नुकसान होतं. आणि जी नवीन पिढी आपण घडवण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा काम करत आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये गाव पातळीवरती आशा कार्यकर्ते, अंगणवाडी आहे, आरोग्य विभाग आहे, शिक्षण विभाग आहे, इतर सर्व आहेत, तर ह्या यंत्रणा निष्फळ ठरतात का? किंवा आपण म्हणतो की आपली साक्षरता वाढली आहे, प्रत्येक घरामध्ये कुणी ना कुणी नोकरी करणार आहे, मग आपली मोठी लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात का? शाळेमध्ये म्हणतात की शाळेच्या माध्यमातून त्यांना गणित, इंग्रजी वगैरे सगळं शिकवलं जातं, नर्स व्हा, डॉक्टर व्हा, वकील व्हा, पोलीस व्हा, राजकारणाचा अशा सर्व प्रकारचं करिअर मार्गदर्शन केलं जातं. मग अशा छाज्या सगळ्या स्वतः छोट्या गोष्टी ज्या आहेत, छोट्या गोष्टीकडे का दुर्लक्ष होतं? आपण का डोळेझाकपणा करतो? आणि हे जर म्हटलं तर आपण काही आत्ता पूर्वीचा काळ नाही की आता भारत स्वतंत्र होऊन 70 वर्ष, 75 वर्ष आपण साजरा करतो आहोत, तर हा तरी सुद्धा आपण समाजामध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत, हे केवळ ह्या बालविवाहामुळे अडथळा निर्माण झालेले आहेत. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आपण एकत्र आलो. तर प्रश्नेच्या माध्यमातून आणि आपण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून आपण हा सोडवणूक करू आणि त्याचं हे झाल्यानंतर आपल्याला प्रसारण करण्यासाठी आपण जी चर्चा करतो आहे त्या सर्वांच्या कामी यावी, उपयोगात यावी हा उद्देश जी कृषी विज्ञान केंद्राची रेडिओ एफ एम आहे, रेडिओ विकास भारती 90.8 हे जे आहे की ह्या माध्यमातून आपल्याला हे घडवून आणायचं आहे. आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण ह्या चर्चेला आपण सुरुवात करूया.
सगळ्यांना नमस्कार. माझं नाव नवबेगम मनोज पाटील काम भागरा पाणी. मी उमेद अभियानात बीटीएससी म्हणून काम करते आणि मी आज या आमची उर्मिला 2 प्रोजेक्ट अंतर्गत सामुदायिक कार्यक्रम समुदायाची आवाज बालविवाह आणि त्याच्या आरोग्यावर परिणाम मुली मुले आणि पालक प्रबोधन या कार्यक्रमात उपस्थित आहे. माझा प्रश्न आहे, बालविवाह म्हणजे काय?
बालविवाहाची व्याख्या वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारची आहे. जसं की आरोग्य विभागामध्ये बालविवाह म्हणजे 19 आतील जी मुलं मुली असतात त्यांचे जे विवाह होतात त्याला बालविवाह म्हणून समजले जाते.
बालविवाहाची व्याख्या म्हणजे मायनर 0 ते 18 वयोगटातील मुलांना, वय कमी असेल त्यांना बालविवाह असेल म्हणून.
18 जे आहे हे फक्त मुलींसाठी आहे. मुलींचं बालविवाह म्हटलं की मुलीचं वय 18 आत असेल तर मुलीचं बालविवाह, आणि मुलाच्या बाबतीत असेल तर मुलाचं वय 21 वरती पाहिजे. आणि जर समजा मुलगा जर 21 आतमध्ये असेल तर मुलाचा हा बालविवाह असतो, अशा त्याच्या 2 व्याख्या आहेत.
माझे नाव ललिता पाडवे आहे. मी आशा कार्यकर्ते म्हणून काठी मंदिर पाडा येथे काम करते, पीएससी काठी म्हणून. माझा प्रश्न असा आहे की बाल विवाह थांबवण्यासाठी गुप्त तक्रार करता येते का?
बालविवाहाची तक्रार जी आहे ती गुप्त तक्रार जी आहे ती म्हणजे तसं म्हणलं तर आपण फोनवरून पोलीस पाटलांना पण सांगू शकतो किंवा पोलीस स्टेशनला सांगू शकतो. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये जर वाटलं किंवा पोलीस स्टेशनला सांगितलं तर पोलीस स्टेशनला आपलं नाव ते सांगतील, किंवा पोलीस पाटलांना सांगितलं तर ते पण नाव सांगतील. म्हणून मग 10-9-8 ही चाइल्ड हेल्पलाईन आहे. 10-9-8 ह्या चाइल्ड हेल्पलाईनला जर आपण फोनवर जर सांगितलं तर त्यांना फक्त ते GPS नेटवर्कच्या माध्यमातून आपण कुठे माहीत होतं आणि त्यांना सांगितल्यानंतर ते बरोबर ती यंत्रणा त्या ठिकाणी पोचती आणि पोलिसांच्या माध्यमातून, पोलीस पाटलांच्या माध्यमातून, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या माध्यमातून त्या गावापर्यंत, त्या ठिकाणापर्यंत पोचली जाते. आणि आपलं नाव जो कोणी तक्रार दाखल करतोय त्यांचं नाव गुप्त ठेवलं जातं. 10-9-8 ह्या चाइल्ड हेल्पलाईनला तुम्ही फोन केला तर तुम्ही सुरक्षित आणि सुखरूप राहू शकता.
माझं नाव आहे आशा संजय पाडवे. मी आशा ब्लॉक फॅसिलिटेटर म्हणून काठी पीएससी येथे काम करते. माझा प्रश्न असा आहे की कारवाई केल्यानंतर किती वर्षाची सजा केली जाईल का?
ही बालविवाहाची सूचना विभागाला दिल्यानंतर त्याच्यामध्ये जर समजा ते बालविवाह मुलाचा किंवा मुलीचा आहे ह्याची अगोदर पडताळणी केली जाते. त्यासाठी सुरुवातीला बालविवाह प्रतिबंध अधिकारी आहेत ते ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक असतात आणि त्यांना सहकार्य म्हणून अंगणवाडी असते. तर हे का बरं दोघे जण? तर अंगणवाडीमध्ये त्या मुला मुलींचा जन्माची नोंद असते आणि मग ती जन्माची नोंद ग्रामसेवककडे नोंद झाल्यानंतर तो जन्माच्या दाखल्यामध्ये रूपांतर होते. ग्रामसेवककडे ग्रामपंचायतीमध्ये जन्माचा दाखला मिळतो. त्या जन्माच्या दाखल्यावरून ती मुलगी 18 आतली आहे का, म्हणजे जन्मतारखेवरून अंदाज काढला जातो, तो मुलगा 21 पूर्ण आहे का ही त्याची माहिती काढली जाते. आणि ही तक्रार दाखल करणं म्हणजे आपण फक्त तक्रार करतो आहोत, म्हणजे जे तुम्ही आपण पालक आहोत हे फक्त तक्रार जातात की अशा प्रकारचा बालविवाह होत आहे अशी तक्रार दाखल जाते. पण आता तुम्ही म्हणताय की त्याच्यासाठी पोलिसांकडे FIR नोंद झाली पाहिजे आणि पोलिसांकडे FIR नोंद केल्यानंतर पहा फार मोठी प्रक्रिया आहे. मग पोलीस काय करतात की ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाने FIR दाखल केल्यानंतर पोलीस चौकशीला येतात आणि पोलीस चौकशीला आल्यानंतर त्यांच्यासोबत जिल्हा बाल संरक्षण कक्ष जे गणपत पाडवी पलीकडे बसले असे टीम असते. मग त्याच्यातून अंगणवाडीचं दप्तर, ग्रामसेवकाचा जन्माचा दाखला ह्या दोन्ही पण बघितला जातो. त्याच्यानंतर असं आहे की समजा अंगणवाडीमध्ये तिची नोंदणीच नाही आहे, ग्रामपंचायतीमध्ये पालकांनी जन्माची नोंद केलीच नाही, तर मग आपण काय करणार? पण त्यांच्याकडे आहे आधार कार्ड. मग आधार कार्डावर तर कसं असतं की ती खोटी पण जन्मतारीख असू शकते. त्या आधारे त्या मुलीचं वय 18 आत आहे का मुलाचं 21 वर्ष आहे हे तपासलं जातं. आणि समजा ते वयाचं प्रूफ जर नसेल परत मेडिकलच्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल धुळेला हाडाच्या जाडीवरनं ते वय हे केलं जातं आणि मग त्याच्यावरनं ते बालकाचं त्या मुलीचं किंवा त्या मुलीचं वय किती आहे. आणि मग बालविवाह झालाच आहे, बालविवाह झाला आहे हे निदर्शनास येतं. आता त्यात बालविवाह झालं की नाही हे कशावरून कळणार? त्यांची लग्नपत्रिका आहे का? मग रितसर त्यांचं लग्न झाल्याचे कपडे वगैरे आहेत का? प्रूफ काय आहे? आपल्याला सादर पुरावा काय काय आहे ह्या गोष्टीची पडताळणी केली जाते. मग ती समजा आपण मेहंदी काढली आहे का, मंगळसूत्र आहे का, कपड्याची खरेदी आहे का, कपड्यांची बिलं आहेत का, हे अगोदर तपासलं जातं. नंतर वयाचं प्रूफ केलं जातं आणि खरंच लग्नाचा व्यवहार कसा झालाय, मग ती भांड्याची बिलं आहेत का, आहेर भेट वगैरे केली का, ह्याची पण पडताळणी केली जाते. खरोखर भेट घेतली हे पडताळणी झाल्यानंतर मग हा बालविवाह झाला आहे आणि त्याच्यामध्ये दोघांपैकी एकाचं वय मुलीचं वय 18 कमी आहे किंवा मुलाचं वय 21 हे प्रूफ सादर झालेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि परत लग्नाचे फोटो पण आहेत, तर भटजीचा फोटो आहे, नवरा नवरीचे फोटो आहेत, सगळे नातेवाईकांचे फोटो आहेत, मंडपाचा फोटो आहे, डीजे मतांना नाचणाऱ्याचे फोटो आहेत, हे सगळे फोटो आहेत. त्यावेळेस लग्न झालं आहे हे अगोदर सिद्ध करावं लागतं. हे सिद्ध झाल्यानंतर मग ग्रामसेवक परत गुन्हा दाखल करतो आणि गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना शिक्षा काय आहे, परत दोन प्रकार येतात. शिक्षेचा प्रकार कसा आहे की मुलींसाठी मग ती बाल कल्याण समिती आहे की जो माझा परिचय करून दिला की बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, मग ते बाल कल्याण समिती समोर येतात आणि मग त्याच्यामध्ये अगोदर हमीपत्र लिहून दिलं जातं की मुली जर 18 आतमध्ये असेल, म्हणजे 16 किंवा 17 असेल, त्यावेळेस बाल कल्याण समितीसमोर पालकांनी लिहून द्यायचं की मुलीचं वय 18 पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही तिचं लग्न करणार नाही असं शिपवरती लिहून द्यायचं. आणि मुलाचं असेल तर मुलाचं वय वर्ष 21 पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही लग्न करणार नाही असं लिहून द्यायचं. म्हणजे हे काय झालं, बालविवाह झाला असेल किंवा नसेल किंवा तयारी असेल तर हे लिहून दिल्यानंतर पूर्ण वय होईपर्यंत त्यांना ती सवलत दिली जाते. आणि आता पुढची प्रक्रिया, आणि जर समजा असं लिहून दिलंय बाल कल्याण समिती हे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी हे न्यायालय आहे आणि मग असं लिहून दिल्यानंतर सुद्धा लग्न केलं आहे त्यावेळेस मात्र गुन्हा होतो, म्हणजे न्यायालयाचा अपमान होतो, कायद्याचा भंग होतो. अशा वेळेस मग त्यांच्यावरती केस दाखल होते आणि केस दाखल झाल्यानंतर कसं होतं की ज्या मुलगा आहे त्या मुलाचं वय वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याला बालगृहामध्ये ठेवलं जातं. आणि मुलीला जर असं वाटलं की माझं लग्न जबरदस्तीनं करून देत आहेत, आई वडील जबरदस्तीनं करून देतात किंवा ते मुले वाढले त्या मुलीला जबरदस्तीनं घेऊन जातात असं जर असेल तर त्या मुलीला असुरक्षित वाटत असेल तर त्यावेळेस बालगृहामध्ये तिचं वय वर्ष पूर्ण होईपर्यंत मुला मुलींना शिक्षा नाही. ज्यांचं वय 18 मोठे आहेत, की आई वडील आहेत, मुलाकडले आई वडील आहेत, तो भटजी आहे, मंडपवाला आहे किंवा म्हणजे जेवणाची व्यवस्था करणारा ते आहे, इतर नातेवाईक आहे, त्यांना मात्र त्या त्या टप्प्यामध्ये जशा प्रकारचा गुन्हा असेल त्या पद्धतीची शिक्षा असते. पूर्ण जो मुलगा आणि मुलगी त्यांना शिक्षा नाही अशा पद्धतीचे शिक्षेचे विस्तृत प्रकार आहेत.
नमस्कार सर, माझा पुढचा प्रश्न असा की हा रेडिओ एकच भारतीय कार्यक्रम ऐकून आम्हाला असं वाटलं की आपण सुद्धा हे काम नक्कीच केलं पाहिजे आणि बालविवाह थांबवलं पाहिजे. तर बालविवाह थांबवण्यासाठी आशाताईला सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील हे प्रतिष्ठित व्यक्ती आहे ना, हे प्रतिसाद देईल का आता असा आमचा प्रश्न आहे.
तुम्हाला जो हा जो मुद्दा आहे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि तुम्हाला ज्या ज्या वेळेस चीज लागले ह्या कायद्या अंतर्गत त्या कायद्याला धरून आम्ही आमच्यापर्यंत तुम्ही प्रकरण घेऊन येत नाही. आणि तुम्ही जर घेऊन आलात जेवढी मदत लागेल तेवढी आम्ही पोलीस पाटील आहे, सरपंच या नात्याने सांगतो किंवा गावातले कोणतरी आपण पाड्यातले जे प्रतिष्ठित नागरिक असतील सगळ्यांना तुमच्या पाठीशी आम्ही उभे राहू आणि सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करू.
एक असं म्हणणं आहे, असं म्हणणं आहे, एक सांगतो मी, एक असं म्हणणं आहे, आपली गावामधली मुली, गावामधला मुलगा, मग कुपिशण मध्ये जाणार तर कोण शाळण होणार? आपलंच होणार. कमी वयाची मुली आपल्या घरी आणली आपल्या गावामध्ये आज बांगरा पाणी मध्ये, तर कुपोषण होणार ते कोणाचं नुकसान होणार? आपला सुलता बाबा काका बाबांचे नुकसान होणार ना. म्हणून ते प्रत्येक गावामध्ये आपण समावडून हे काय लग्न जुडायचं, अमुक करायचं, ते समाडून केलं तर आपल्याला एखाद दिवशी उपयोग होईल ना. एखाद दिवशी त्याच्या मुलींचं मुलगं झालं, ते डिलिव्हरी होताना ते त्यांची आई जर मेली तो मुलगा राहिला, किती त्रास करावा लागतो दोघकडे, मुलाकडून बी ती मुलगीकडून बी किती रडतात बोलतात आपल्या समाजामध्ये. म्हणून ते संरक्षण करायला हे आपलं नंदुरबार कृषी विज्ञान केंद्र आहे ना, याच्यातलं हा सर कदम सर आहे, याच्यातलं थोडं पाय उचललं तर आपण त्याचा त्या हिशोबाने बसायला पाहिजे, त्याचं ऐकायला पाहिजे, आपण करायला पाहिजे, आपलं चांगलं होणार. जळगावच्या अकलकुवाच्या नंदुरबार जिल्ह्याचे चांगलं हलो, 10 माणसांचं चांगलं झालं ते बी. आपण माणसाच्या जन्म आलं एवढं संरक्षण आपण करायला पाहिजे ना, एकमेकाच्या गावांचे संरक्षण करजे ना. आपण मुलीवाला बी सांगायचं, मुलीवाल्यांना वय कमी आहे, नको दादा एवढं एवढं हे नुकसान होतो, नंतर मागे नुकसान होतो, राहू द्या थोडं थांबा. कसं सर सांगितलं कदम सरांनी तसं, एक 5 महिन्यामध्ये 10 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये करू शकतात ना. काही ठरतो काही माणसांचं वय कमी आहे, 1 महिना 10 महिना जाऊ द्या 5 महिना जाऊ द्या असं ठरतं, तसं आपण बी करून बघायचं ना. तेव्हा आपल्याला काहीतरी बी त्याच्यातलं भेटेल आपल्याला. गावामध्ये गावामध्ये संरक्षण करायला पाहिजे. आपण सरपंच आहे, पाटील आहे, सर्व गावकरी आहे, ते समारोह करायला पाहिजे, ते चांगलंच राहणार ना, आपल्यालाच कामामध्ये येणार आहे.
आणि सर माझं एक म्हणणं आहे, आता तर आपण कमी जण आहे
हो,
मला पुढच्या वेळेस जेव्हा आपल्या मॅडम आहे, आशा वर्कर्स आहे, अंगणवाडी सेविका आहे, आणि आपले जे जेवढे मेंबर्स आहे, जबाबदार व्यक्ती जेवढे आहे
हो हो,
त्या सगळ्याच आहे. प्रत्येक वाड्यापाड्यातले जे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांच्याच आहे, फक्त आशा वर्कर्सच्या नाही किंवा माझे एवढे. तर जे काही आहे जे सोशल वर्कर्स आहेत आणि पोलीस पाटीला जे काही जे आहे ह्यांना आहे ना, एक आपल्याला स्पेशलच मिटिंग घ्यावी लागेल आणि जाणीव जागृती पूर्ण आपल्या ग्रामपंचायतीत होईल. एकदा आपली एक मिटिंग झाली तर दुसऱ्या ग्रामपंचायतमध्ये होईल, तालुका आपल्या उजाड्यात येईल. आपण ह्या एरिया पहाडी एरियात केल्यानंतर आपण तुमच्या एरियात काय चाललंय बा काय, आपण तर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही रेडिओमध्ये सगळे तुमच्या बातम्या येतील सगळं काही येईल. पण उद्या उठून आपलं एकूण दुसऱ्या ग्रामपंचायतीने बी हा वसा हाती घ्यायला पाहिजे, नंतर खालच्या पट्ट्यात जाईल. म्हणजे असं एकदा एका ग्रामपंचायतमध्ये असं एकदम आपण ही वातावरण निर्मिती जर केली तर दुसऱ्या ठिकाणी नक्कीच फरक पडेल सर.
मग आपल्या भागात आदिवासी असल्यामुळे वृद्धीकरण हे क्रम प्राप्त असतं आणि म्हणून मग मी आशा कार्यकर्ती, अंगणवाडी, पोलीस पाटील, सरपंच, शिक्षक, आश्रमशाळा ह्या सर्व दूर माझा संपर्क आहे आणि सर्व दूर मी कायद्याची जाणीव जागृती करण्यासाठी फिरत असतो. आता पोलीस पाटील सांगतात की भांगरा पाण्याचं आणि तुमच्या प्रश्नाला उत्तर आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर एकच. तर गेल्या वर्षी आता हे काम कुणी करायचं, आता सरपंचदादाने सांगितलं की तुमच्या कामाला ह्या घटनेला माझा पाठिंबा आहे हे मत झालं. पण प्रत्येक ग्रामपंचायतीच्या अंतर्गत गाव बाल संरक्षण समिती ह्या कमिटी आहेत. गेल्या वर्षी आम्ही ती स्थापन केली, आता त्याचं पुनर्जीवन करायचं आहे की त्या कमिटीमध्ये जे मेंबर होते आणि ते आता ग्रामपंचायतमध्ये आता निवडून नाही आले, आता तुम्हाला परत त्याची मीटिंग घ्या आणि हे गणपत पाडवी आहेत, हे गणपत पाडवी तुम्हाला मदत करतील. आणि गाव बाल संरक्षण समिती जी 7 गावं आहेत, मी त्यावेळच्या भाषणात सांगितलं होतं की 7 गावाला तुम्ही करा, फक्त सामूहिक प्रशिक्षण झालं. आता जांभली, उमटी पिंपटी, भांगरा पाणी, पिंपरा पाणी, विहिरी, चनवाई ह्या गावामध्ये गाव बाल संरक्षण समित्या दाखल झाल्या पाहिजेत. त्या प्रत्येक ठिकाणचा ग्रामपंचायत सदस्य हा अध्यक्ष असतो, अंगणवाडी सदस्य सचिव असतो आणि दर महिन्याला त्या मिटिंगा झाल्या पाहिजेत. जसं ग्रामपंचायतची मासिक मिटिंग होती तसं गाव बाल संरक्षण समितीच्या मिटिंगा झाल्या पाहिजेत. ग्रामसेवकांनी तुम्ही ठराव घेऊन गणपत पाडी पाठपुरावा केल्यानंतर ह्या मिटिंग होतील. आता तुमचा प्रश्न कसा आहे की मी 4 वेळा गेलो, 4 वेळा गेलो, पुढे काहीच नाही झालं. ते कामं करणं हे कमिटीचं काम असतं. ग्रामपंचायत सरपंच निवडून आल्यानंतर जसं त्यांचे कामकाज करतं आणि जसं अंगणवाडीची कमिटी आहे त्या कमिटी आहे, तसं ह्यांची सुद्धा कमिटीचं कामकाज आहे. पण ते पुढे होत नाही एवढी समस्या अडचण आहे. आपल्या भारत देशामध्ये आपण कुठेही जायला आपल्याला शासनानं किंवा केंद्र शासनानं सवलत दिलेली आहे, अधिकार दिलेला आहे, हक्क दिलेला आहे. केरळचा मुलगा दिल्लीला जाऊ शकतो, दिल्लीचा मुलगा महाराष्ट्रात येऊ शकतो, महाराष्ट्राचा काश्मीरला जाऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो. परत बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत असली की तो मुलगा मुलगी कुणामध्येही लग्न करू शकतो. आणि आपण जर आपण असं म्हटलं की भिल समाजाची मुलगी भिल समाजातच गेली पाहिजे, ब्राह्मणाची मुलगी ब्राह्मणात गेली, की हे बंधनं जातीभेद करणारे आहेत, ते कायद्यानं गुन्हा आहे. नाही आता त्याच्या पुढे सांगतो हे आपला गैरसमज होतो कारण प्रत्येक आता राहुल गांधीने जी यात्रा काढलेली आहे ते केरळ पासून काश्मीर पर्यंत काही यात्रेचं नाव आहे भारत जोडो आणि आपण जर असे जातीयवाद जर निर्माण करत बसलो तर काहीच नाही उलट आपण ऐकून घ्या ऐकून सांगतो आणि अल्पवयीन आहे त्या ठिकाणी लगेच गुन्हा दाखल झाला की ती अल्पवयीन असेल तर ती जोपर्यंत 18 वर्षाची होत नाही तोपर्यंत त्या त्या ठिकाणच्या बालगृहामध्ये तिला संरक्षण दिलं जातं आणि जो गुन्हा करणारा जो मुलगा आहे तो जर 21 वर्षाचा असेल तर त्या ठिकाणी पहा त्यांचा जर शरीर संबंध झाले असतील तर त्या मुलावरती लैंगिक अत्याचाराच्या नावाखाली पोक्सो लावून त्याला अटक केली जाते. आता पुढचा प्रश्न तुझं उत्तर की मग शिक्षक किती दिवस का सोडलं जातं त्या कालावधीमध्ये मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण होतं आणि मुलीचं वय जर 18 वर्ष पूर्ण झालं तर भारत घटनेमध्ये काय सांगितलेलं आहे बाल अधिकार कायद्यामध्ये की त्या मुलाला स्वतःचा निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत. हा 18 वर्ष पूर्ण झाले की त्या मुलाला मुलीला पूर्ण अधिकार आहे. आता पुढचं ती जर समजा माझी मुलगी असेल तो जर माझा मुलगा असेल मी त्याचा मालक नाही मी त्याचा वडील आहे मी त्याचा मामा आहे मी तिचा काका आहे मी तिचा भाऊ आहे पण मी तिचा मालक नाही. त्या मुलीवरती आपला काहीही अधिकार नाही ही भारतीय घटना सांगते. त्यामुळं आपण तिच्यावरती हक्क गाजवणं चुकीचं आहे म्हणून जी आताची 20-10 मिनिटाची क्लिप होती आपण सगळ्या मुलांचे पालक आहोत मालक नाही आहोत आणि म्हणून मग ती मुलगी काश्मीरमध्ये लग्न करेल ती मुलगी केरळला लग्न करेल ती मुलगी दिल्लीला लग्न करेल तिचा विचार आहे. जोपर्यंत 18 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत ती शासनाच्या कस्टडीमध्ये राहील. 18 वर्ष झाल्यानंतर ते विचार ते मान्य पूर्ण अधिकार आहे. आपण त्यांचे मालक नाही आहोत आपण पालक आहोत. ती मुलगी कुठे का लग्न करेल ना तिच्यावर आपलं बंधन नाही. जोडीदार निवडायचे हे निर्णय प्रत्येक मुलामुलीला स्वतंत्र आहेत. मला माझा बायको निवडायचा तो मला अधिकार आहे. त्या मुलीला तिचा नवरा निवडायचा तो अधिकार तिला आहे. आणि आपण जर म्हणत असेल की आमच्या मी सांगेल त्याच मुलाबरोबर लग्न केलं पाहिजे हा अधिकार हा अख्ख पालकाला गुन्ह्यामध्ये घेऊन जातो तो पालकाचा गुन्हा आहे. कारण की परत लक्षात ठेवलं पाहिजे की तो मुला मुलीचा जोडीदार निवडणं त्या मुला मुलीचा अधिकार आहे आणि जर समजा आपण जर त्यांच्यावर अधिकार गाजवत असेल तर त्या मुलाच्यानुसार पालक गुन्ह्याला दोषी ते गुन्ह्याला दोषी आहे. त्यामुळे मालक नाही आहेत आपण पालक म्हणून आपण जातीभेद वगैरे असं नाही की मुला मुलींना आवड. आता मग सोनिया गांधी भारतात आल्या असत्या का आपल्यातल्या मुली तिकडे गेल्या असत्या का तसं नाही की घटनेनं त्यांना अधिकार दिलेला न्यायालयाने अधिकार समाजाचे अधिकार द्यायला त्या मुलाला व्यक्तिगत अधिकार दिलेला आहे त्याला ऐकून घेण्याचा अधिकार दिलेला आहे सर्वोत्तम गीताचा अधिकार दिलेला आहे त्याला मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे स्वाभिमान जगण्याचा अधिकार सगळे अधिकार मुलाला दिले. आपण त्यांच्या आपण त्यांचे पालक आहोत बहीण आहेत भाऊ आहेत काका आहेत बाबा आहोत आपण त्याचे मालक नाहीत. जशी गाय विकलीन पैसे घेतले बैल विकलन पैसे घेतले आपण तसे नाहीत असा बाल अधिनियम सांगतो.
रसिक हो बाल विवाह यावरचा विशेष जनजागृतीवर आधारित कार्यक्रम आपण आताच ऐकलात. हा कार्यक्रम SBC युनिसेफ आणि स्वरनंद रेडिओ 90.4 FM यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्यासाठी प्रसारित करण्यात आला. धन्यवाद.